सो आज आपल्यासोबत आहेत पुण्यावरनं व्हायरल आजीबाई म्हणजेच शांताबाई पवार या आजी आपल्यासोबत आहे पुण्यावरनं. शांताजी, तुम्ही हे जे लाठी काठीचे खेळ आहेत ते कुठे शिकलात आणि कधीपासून तुम्ही हे खेळ खेळतात?
हा खेळ लहानपणापासून आई वडिलांनी मला शिकवलं. थोडी पट्टे खेळायचं, परत आमच्या जमातीमध्ये आम्ही डोंबऱ्याचाच खेळ करतो सर. आमच्या टायमाला शिक्षण नको पण डोंबऱ्याचा खेळ करणारी मुलगी पास पाहिजे नवरदेवाला.
बर,
असं आमच्यामध्ये होतं माझ्या टायमाला.
हो का?
पण आताच्या मुली आहे तर आम्ही योजलो की या मुलींना शिकवायचं आणि या डोंबऱ्या समाजाच्या मुलींना शिकवून कुठेतरी एक नाव कमवायचं असा हेतू माझ्या मनामध्ये धरून त्या मुलांच्या शिक्षणाच्या पाठीमागे लागले
मी. शांताजी, मी असं ऐकलंय की तुम्ही जुन्या सीता और गीता या पिक्चर मध्ये पण काम केलं होतं.
हो हो,
है ना?
धर्मेंद्र हेमा मालिनी
या
दोघा बरोबर मी काम केलं.
कुठलं काम केलं होतं मला सांगाल का? काय काम केलं तुम्ही त्या मूवी मध्ये?
तारेवरचा खेळ केलेला.
हा 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 हा, ओके.
तारेवरचा शॉट माझाच आहे.
बर,
पहिला माझा शॉट घेतला, नंतर
हेमा मालिनीचा.
हा, नंतर त्यांचा चेहरा दाखवते.
अच्छा, मग तुम्ही त्यांचं डबिंग केलं होतं बरोबर ना, हेमा मालिनीचं?
हो.
क्या बात आहे. मग त्या पिक्चरची एखादी आठवण जी तुम्हाला आजही लक्षात आहे हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यासोबतची?
त्यांच्याशी मी माझं बोलणं तर झालं नाही, परंतु शूटिंग मी केलेली आहे ती.
अच्छा.
आणि एक त्रिदेव मध्ये पण मी शूटिंग केलेली आहे.
बरं, कुठे? मुंबईमध्येच का?
हो, मुंबईमध्ये. आणि एक तर शेरनी पिक्चर अंधेरीमध्ये केलेली आहे.
93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ बजाते रहो.